आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 4 मे 2025. विषय: अनंत काळची शिक्ष. सोनेरी मजकूर. नीतीसूत्रे: जो माणूस आपले पाप झाकतो तो यशस्वी होत नाही. जो माणूस ते कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर दया होते. उत्तरदायी वाचन: याको. माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळ्या परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा, कारण तुम्हाला माहित आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे. म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे, जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो आणि जो दोष शोधित नाही असा देव ते त्याला देईल. कोणीही जेव्हा तो परीक्षेत पडतो तेव्हा असे म्हणू नये की हे संकट देवाने माझ्यावर आणले, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगीवरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्त्यापासून ती येते आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही अशा पित्त्यापासून ती देणगी येते. सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण प्रथम फळ व्हावे यासाठी त्याने असे केले. दडा उपदेश बायबल पासून. स्तोत्रसंहिता: ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे तो अत्यंत सुखी आहे. ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे. परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे. जो स्वतःचे गुप्त अपराध लपवित नाही तो सुखी आहे. परंतु नंतर मी परमेश्वरापुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. कारण जेव्हा तू सापडशील तेव्हा प्रत्येक धार्मिक भक्त तुझी प्रार्थना करील. म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस. त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा. या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत. वाईट लोकांना खूप दुःख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. चांगल्या लोकांनो, परमेश्वराच्या ठाई आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुद्ध मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा. येरमया: हा संदेश येरमयाला परमेश्वराकडून आलेला आहे. येरमया, कुंभाराच्या घरी जा, मी तेथे तुला माझा संदेश देईन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. मी त्याला चाकावर चिखल ठेवून काम करताना पाहिले. तो चिखलापासून भांडे बनवित होता, पण त्यात काहीतरी चुकले म्हणून कुंभाराने त्याच चिखलाचा उपयोग करून दुसरे भांडे बनविले. आपल्या हाताने त्याला पाहिजे तसा आकार दिला. मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. इस्रायलच्या कुटुंबियांनो, मी देव अगदी असेच तुमच्या बाबतीत करू शकतो. तुम्ही जणू काही कुंभाराच्या हातातील चिखल आहात आणि मी कुंभार आहे. मी राष्ट्र व राज्य याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांना खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन. पण त्या राष्ट्रातील लोकांचे हृदय परिवर्तन झाल्यास ते जगतील त्या राष्ट्रातील लोक दुष्कृत्य करण्याचे कदाचित थांबवतील, मग माझे मतपरिवर्तन होईल, त्या राष्ट्राचा नाश करण्याचा बेत मी अंमलात आणणार नाही. लोक आणि येशू उत्तर देत बोलला, लोक मग येशू म्हणाला, एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा मलामत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाहीत, तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद करू, कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता सापडला आहे. व ते आनंद करू लागले. त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. मोठा मुलगा रागावला, त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, पहा इतकी वर्षे मी तुमची सेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही. मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरी सुद्धा दिली नाही. वडील त्याला म्हणाले, माझ्या मुला तू नेहमीच माझ्या बरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. योहान आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो, तर आम्ही खोटे बोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. पण जर आम्ही प्रकाशात चालतो जसा देव प्रकाशात आहे, तर आमची विश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर आम्ही असे म्हणतो की आमच्या मध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत आणि आमच्या मध्ये सत्य नाही. जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे आणि आमच्या सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. इफिसकरांस यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ किटून शास्त्रवचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. अमर मनुष्य देवाचे चांगल्याचे सरकार प्रदर्शित करतो ज्यामध्ये पाप करण्याची शक्ती नाही. जेव्हा माणूस ख्रिश्चन विज्ञानाचे पूर्णपणे प्रदर्शन करतो तेव्हा तो परिपूर्ण होईल. तो पाप करू शकत नाही, दुःख सहन करू शकत नाही, भौतिकतेच्या अधीन राहू शकत नाही किंवा देवाच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. ख्रिश्चन विज्ञानात सत्याचा नकार घातक आहे, तर सत्याची आणि त्याने आपल्यासाठी काय केले आहे याची न्याय्य पावती ही एक प्रभावी मदत आहे. जर अभिमान, अंधश्रद्धा किंवा कोणतीही चूक प्राप्त झालेल्या फायद्यांची प्रामाणिक ओळख रोखत असेल तर हे आजारी व्यक्तीच्या पुनर्प्राप्ती आणि विद्यार्थ्याच्या यशात अडथळा ठरेल. ख्रिश्चन विज्ञान माणसाला प्रवृत्तींवर प्रभुत्व मिळविण्याची आज्ञा देते. द्वेषाला दयाळूपणाने रोखा, वासनेला पवित्रतेने जिंका, सुडाला दानाने जिंका आणि प्रामाणिकपणाने कपटावर मात करा. प्रेम आपल्याला प्रलोभनातून सोडवण्यासाठी घाई करत नाही, कारण प्रेमाचा अर्थ असा आहे की आपण परीक्षा घेतली पाहिजे आणि शुद्ध केले पाहिजे. चुकीच्या कृत्याबद्दल दुःख हे सुधारणेच्या दिशेने एक पाऊल आहे आणि सर्वात सोपा पाऊल आहे. शहाणपणासाठी आवश्यक असलेले पुढचे आणि मोठे पाऊल म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा म्हणजे सुधारणा. यासाठी आपण परिस्थितीच्या ताणाखाली असतो. मोह आपल्याला पुन्हा गुन्हा करण्यास सांगतो आणि केलेल्या गोष्टीच्या बदल्यात दुःख येते. म्हणून हे नेहमीच राहील. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की न्यायाच्या नियमात कोणतीही सूट नाही आणि आपल्याला सर्वात जास्त पैसे द्यावे लागतील, तुम्ही जे माप मापून टाकाल ते तुम्हाला पुन्हा मोजले जाईल आणि ते पूर्ण आणि भरलेले असेल. पाप रद्द करण्यासाठी प्रार्थना कबुली म्हणून वापरली जाऊ नये. अशी चूक खऱ्या धर्माला अडथळा आणेल. पाप फक्त ख्रिस्ताने नष्ट केल्यावरच क्षमा होते, सत्य आणि जीवन. जर प्रार्थना या विश्वासाला पोचते की पाप रद्द झाले आहे आणि माणूस केवळ प्रार्थना करूनच बरा होतो, तर प्रार्थना ही एक वाईट गोष्ट आहे. जो स्वतःला क्षमा केलेली वाटते म्हणून पाप करत राहतो तो आणखी वाईट होतो. एक प्रेषित म्हणतो की देवाचा पुत्र ख्रिस्त सैतानाची कामे नष्ट करण्यासाठी आला होता. आपण आपल्या दैवी आदर्शाचे अनुसरण केले पाहिजे आणि सर्व वाईट कृत्ये, चूक आणि रोग यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पापाच्या शिक्षेपासून आपण वाचू शकत नाही. शास्त्र म्हणते की जर आपण ख्रिस्ताला नाकारले तर तो आपल्यालाही नाकारेल. दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते. लोक क्षमा करू शकतात, परंतु हे दैवी तत्व केवळ पापीला सुधारते. देव तो देत असलेल्या ज्ञानापासून वेगळा नाही. तो ज्या प्रतिभा देतो त्या आपल्याला सुधारल्या पाहिजेत. वाईटरित्या केलेल्या किंवा अपूर्ण ठेवलेल्या आपल्या कामाची क्षमा करण्यासाठी त्याला आवाहन करणे म्हणजे क्षमा मागण्याशिवाय आपल्याकडे काहीही करायचे नाही आणि नंतर आपण गुन्हा पुन्हा करण्यास मोकळे राहू अशी व्यर्थ धारणा आहे. पापाच्या परिणामी दुःख निर्माण करणे हे पापाचा नाश करण्याचे साधन आहे. भौतिक जीवन आणि पापावरील विश्वास नष्ट होईपर्यंत पापातील प्रत्येक कथित आनंद त्याच्या समतुल्य वेदनांपेक्षा जास्त देईल. अस्तित्वाचा सुसंवाद स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अस्तित्वाचे दैवी तत्व समजून घेतले पाहिजे. अस्तित्वाचे विज्ञान इंद्रियांच्या चुका उघड करते आणि विज्ञानाच्या मदतीने आध्यात्मिक धारणा सत्यापर्यंत पोहोचते. मग त्रुटी नाहीशी होते. आपण वैज्ञानिक काळाजवळ येताच पाप आणि आजार कमी होतील आणि कमी वास्तविक वाटतील, ज्यामध्ये नश्वर इंद्रिय दबले जाते आणि खऱ्या प्रतिमेपेक्षा वेगळे असलेले सर्व काही नाहीसे होते. नैतिक माणसाला तो खून करेल याची भीती नसते आणि तो रोगाच्या प्रश्नावर तितकाच निर्भय असला पाहिजे. आपण सत्याच्या चुकीवर, जीवनाच्या मृत्यूवर आणि चांगल्याच्या वाईटावर वर्चस्वाच्या प्रत्येक दिशेने स्वतःला उपयुक्त ठरू शकतो आणि शेवटी अशा प्रकारे पुढे जाऊ शकतो आणि ही वाढ तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आपण देवाच्या कल्पनेच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचत नाही आणि आपण आजारी पडू आणि मरणार याची भीती राहणार नाही. येथे ख्रिश्चन विज्ञान हे सार्वभौम रामबाण उपाय आहे जे नश्वर मनाच्या कमकुवतपणाला शक्ती देते. अमर आणि सर्व शक्तिमान मनापासून मिळणारी शक्ती आणि मानवतेला स्वतःहून अधिक शुद्ध इच्छांमध्ये अगदी आध्यात्मिक शक्ती आणि मानवाच्या सद्भावनेमध्ये देखील उचलते. जर तुम्ही जाणून बुजून चुकीवर विश्वास ठेवला आणि तो करत राहिलात तर तुम्ही लगेच तुमचा मार्ग बदलू शकता आणि योग्य मार्ग निवडू शकता. पाप किंवा आजाराविरुद्धच्या योग्य प्रयत्नांना पदार्थ विरोध करू शकत नाही, कारण पदार्थ निष्क्रिय अविचारी आहे. तसेच जर तुम्ही स्वतःला आजारी मानत असाल तर तुम्ही शरीराच्या अडथळ्याशिवाय ही चुकीची श्रद्धा आणि कृती बदलू शकता. पाप, रोग किंवा मृत्यूसाठी कोणत्याही कथित गरजेवर विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला माहीत असले पाहिजे की देव कधीही तथाकथित भौतिक कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता ठेवत नाही, कारण असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. म्हणून परिपूर्ण व्हा ही दैवी मागणी वैज्ञानिक आहे आणि परिपूर्णतेकडे नेणारी मानवी पावले अपरिहार्य आहेत. जर तुम्हाला हे समजले असेल की नश्वर अस्तित्व हे स्वतःच्या फसवणुकीची अवस्था आहे, अस्तित्वाचे सत्य नाही, तर तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. नश्वर मन सतत नश्वर शरीरावर खोट्या मतांचे परिणाम निर्माण करत असते आणि ते असेच करत राहील जोपर्यंत सत्याद्वारे नश्वर त्रुटी त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित केली जात नाही, जे नश्वर भ्रमाचे जाळे काढून टाकते. सर्वात ख्रिश्चन अवस्था म्हणजे शुद्धता आणि आध्यात्मिक समजुतीची अवस्था आणि आजारी लोकांना बरे करण्यासाठी हे सर्वोत्तम अनुकूल आहे. तो काळ जवळ येत आहे जेव्हा नश्वर मन त्याचा भौतिक संरचनात्मक आणि भौतिक आधार सोडून देईल, जेव्हा अमर मन आणि त्याची रचना विज्ञानात पकडली जाईल आणि भौतिक श्रद्धा आध्यात्मिक तथ्यांमध्ये व्यत्यय आणणार नाहीत. आपण विचारांमध्ये परिपूर्ण मॉडेल्स तयार केले पाहिजेत आणि त्यांच्याकडे सतत पाहिले पाहिजे, अन्यथा आपण त्यांना भव्य आणि उदात्त जीवनात कधीही कोरणार नाही. निस्वार्थता, चांगुलपणा, दया, न्याय, आरोग्य, पवित्रता, प्रेम, स्वर्गाचे राज्य आपल्यामध्ये राज्य करू द्या आणि पाप, रोग आणि मृत्यू कमी होतील जोपर्यंत ते शेवटी नाहीसे होत नाहीत. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.